पहिले शमुएल अध्याय 29. मग पलिष्ठ्यांनी आपली सर्व सैन्ये अफेक येथे एकत्र जमवली आणि इस्रायल मनुष्यांनी इस्रायलात एका झऱ्याजवळ छावणी दिली. पलिष्ठ्यांचे सरदार आपापल्या 100 व 1000 पुढे चालले आणि त्यांच्या पिछाडीस दावीद व त्याची माणसे अखिशाबरोबर चालली. तेव्हा पलिष्ठ्यांचे सरदार बोलले, हे इब्री येथे काय करतात? मग अखिश पलिष्ठ्यांच्या सरदारांना म्हणाला, इस्रायलाचा राजा शौल याचा चाकर दावीद तो हाच आहे की नाही? तो माझ्याजवळ काही दिवस किंवा काही वर्षे राहिला आहे आणि तो माझ्याकडे आला त्या दिवसापासून आजपर्यंत त्याच्याकडे मला काही अपराध सापडला नाही. मग पलिष्ठ्यांचे सरदार त्याच्यावर फार रागावले आणि पलिष्ठ्यांचे सरदार त्यास म्हणाले, जे ठिकाण तू या मनुष्यास नेमून दिले येथे त्याच्या ठिकाणी त्याने जावे म्हणून त्यास परत जाण्यास सांग. त्याने आमच्या बरोबर लढाईला येऊ नये. तो आला तर कदाचित तो लढाईत आमचा विरोधी होईल, कारण हा आपल्या प्रभूशी कशावरून समेट करणार नाही बरे? या आपल्या मनुष्यांच्या शिरांनीच की नाही? शौलाने 1000 मारले व दाविदाने 10000 मारले. असे ते नाचत व गात ज्याच्याविषयी एकमेकांना म्हणाले, तोच हा दाविद आहे की नाही? मग अखिशाने दाविदाला बोलावून त्यास म्हटले, परमेश्वर जिवंत आहे, तू सरळपणाने वागला आहेस व माझ्या बरोबर सैन्यात तुझे बाहेर जाणे व तुझे आत येणे माझ्या दृष्टीने बरे आहे आणि तू माझ्याजवळ आला त्या दिवसापासून आजपर्यंत तुझ्या ठाई काही वाईट मला सापडले नाही. तथापि तू सरदारांच्या मनास येत नाहीस, तर तू पलिष्ठ्यांच्या सरदारांना असंतुष्ट करू नये. म्हणून आता शांतीने निघून परत जा. तेव्हा दावीद अखिशाला म्हणाला, मी आपला धनी राजा याच्या शत्रूशी लढायला येऊ नये असे मी काय केले आहे? मी तुमच्या पुढे आलो त्या दिवसापासून आजपर्यंत तुम्हास आपल्या दासाच्या ठाई काय सापडले आहे? तेव्हा अखिशाने दाविदाला उत्तर देऊन म्हटले, तू माझ्या दृष्टीने परमेश्वराच्या दूतासारखा चांगला आहेस असे मी जाणतो, परंतु याने आमच्या बरोबर लढाईला येऊ नये असे पलिष्ठ्यांचे सरदार म्हणाले आहेत. तर आता तुझ्या धन्याचे जे चाकर तुझ्याबरोबर आले आहेत त्यांच्यासहित तू पहाटेस उठ आणि उजेड झाला म्हणजे परत माघारे जा. मग पलिष्ठ्यांच्या देशात परत जाण्यास दावीद व त्याची माणसे मोठ्या पहाटेस उठली, पलिष्ठी व इस्रायल येथे गेले.